हरिः ॐ नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुद्धियाय च नमः सोऽध्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नम आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभिन्नते च नमो वर्मिणे च वरूथिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धुष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषु धीमते च नमः तीक्ष्णे च वेचायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीत्याय च नमः स्तूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैषण्डाय च नमः कूप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नम ईघ्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त कुटेकाका आता सादर करतो. ॐ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी नित्यानंदनाथाय. आज रविवार दिनांक 15 नोव्हेंबर 1987 तिसरा रविवार. वेळ सकाळी 10:30. स्थळ सत्यसाई निलयम. कार्यक्रम सत्संग. सत्यसाई निलयम मधील सत्संग म्हणजे स्वामीजींचा एक शाही दरबार भरला. साईंचा दरबार भरला स्वामींचा दरबार. सर्वासाठी इथे चालतो प्रेमाचा व्यवहार. भरला साईंचा दरबार भरला स्वामींचा दरबार. खरोखर नयन मनोहर विलोभनीय दृश्य. शिर्डी साईबाबांची डाव्या पायावर उजवा पाय ठेवून दगडी ओट्यावर बसलेली नेहमीच्या पोजमधील मूर्ती, त्यामागे सत्यसाई बाबांची भगव्या अंगरच्यामधील प्रतिमा असलेली भव्य तसबीर, तिच्या मागेवर सर्व धर्मांची बोधचिन्हे प्रकाशित केलेले एक तसबीर आणि या पार्श्वभूमीवर आसनस्थ झालेले पूजनीय स्वामीजी स्वामी माधवनाथ स्वच्छ पांढरा शुभ्र नेहरू शर्ट व तसेच स्वच्छ पांढरे शुभ्र धोतर परिधान केलेले. डाव्या बाजूला स्वरूपानंदाची तर उजवीकडे ज्ञानोबांची छोटी मूर्ती. समोर उजव्या बाजूला भगिनी वर्ग तर डावीकडे पुरुष वर्ग असा दाखीवटीने बसलेल्या श्रोतू वर्गांचे एकमेव आकर्षण असलेले स्वामीजी. आता प्रार्थनेनंतर आपल्या दरबारी सुखसंवादास सुरुवात करीत आहेत. आज तिसरा रविवार, आपला सत्संगाचा दिवस. प्रवचनामध्ये प्रवचनकार निरूपण करतात तर श्रोत्यांच्या मनामध्ये काही शंका राहण्याचा संभव असतो. त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे म्हणून हा सत्संग प्रश्नोत्तराचा कार्यक्रम महिन्यातून 5 वेळा होतो. त्यातील 2 सत्संग पहिल्या 2 गुरुवारी मायामधील ध्यान मंदिरात होतात आणि 3 सत्संग पहिल्या तिसऱ्या आणि चौथ्या रविवारी सत्यसाई निलयम येथे होतात. परंतु यापुढे मात्र फक्त 1 रविवार सत्संग होणार पुढील महिन्यापासून. शुद्ध परमार्थाचा प्रचार प्रसार या कार्यासाठी आपल्याला काही कामे करावायची आहेत, त्यासाठी वेळ मिळावा या उद्देशाने सत्संगांची संख्या कमी केली आहे इतके असो. आता प्रश्न पाहूया. हा विजयाताई वेधलावांचा प्रश्न आहे. आपली सर्व कर्मे ईश्वरार्पण करायची म्हणजे काय? ठराविक कर्मे करता येतील पण श्वास ही कर्माचा येतो. त्याचे काय? ईश्वरार्पण कर्मे करायची तर ज्ञानोबा म्हणतात तशी दोन्ही कर्मे द्यावी माझी हाती. कुणालाही काही देताना मलिन गोष्ट आपण देत नाही, मग ईश्वराला कशी देऊ? ईश्वराला अर्पण करावायची कर्मे फलाच्या रहित व्हायला पाहिजे. माझी वासना त्या कर्मात राहील तर ती ईश्वरार्पण होणार नाही. नाचता आंबा कसा देणार? सर्व कर्मे म्हणजे व्यावहारिक, प्रापंचिक, पारमार्थिक, ऐहिक, पारलौकिक इत्यादी सर्व कर्मे येतात. कोणतेही कर्म करताना स्वच्छ मन हवे. कर्मी परत शक्ती बुद्धी देऊन यथामती यथाशक्ती माझ्याकडून कर्मे करून घेऊन तोच त्याला अर्पण करून घेतो अशी धारणा असावी. वासनायुक्त असलेली म्हणजे राजस तामस कर्मे भगवंताला देताच येत नाही. देवाला फक्त शुद्ध सात्विक कर्मे अर्पण होऊ शकतात. फळाची आशा काढून कर्म करायचे व ते कर्मच ब्रह्मार्पण करायचे. कर्मच ब्रह्मार्पण झाल्यावर फळ वेगळे अर्पण करावे लागत नाही. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्मग्नौ ब्रह्मनाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. म्हणून ब्रह्म तेची कर्म ऐसे बोधा आले दया समु तया कर्तव्य ते निष्कर्म जाऊ घरा. ज्ञानोबा झोपेत आपल्याला कशाची आठवण नसते, मी कोण त्याचीही नसते. म्हणून झोपताना मी आता जगाच्या दिशेने जाणार, मी आता मृत्यूच्या आधी नव्हतोय अशी कल्पना करावी. केवळ मृत्यूच्या वेळीच नव्हे तर झोपेतही शरीराची जाणीव संपते. देह झोपेत पण मी मात्र जागात. यहा एषा सुप्ते जागर्ती. मी केवळ साक्षी द्रष्टा या भावात झोपावे. उठता क्षणी अनुसंधानातच दिसावे, मग ती झोप ही समाधी होते. अन्यथा नको त्या चिंतनात झोपल्यास स्वप्नातही काळा बोका येतो. म्हणून सगळ्यापासून अलिप्त होऊन झोपायचे. नाटकाच्या रंगीत तालमीप्रमाणे ही मृत्यूची प्रॅक्टिसच आहे. किती छान अवस्था आहे ही. नाहीतर नवऱ्याची भांडून झोपल्या तर त्या भांडूनच मारणार आणि भांडतच पुन्हा जन्माला येणार. झोपेसारखे साधे कर्म देखील किती उंच लिहून ठेवता येते. समाधी रूप चालणे ते देखील तसेच. झाली तर अव्हा सव्हा पाय किंवा यात्राची होय. प्रत्येक कर्म यत करोशी यद असणाशी यत जीवोशी धराशी यत यत तपस्याशी कौंतेय तत् पुरुष व मदर्पण. मग श्वास घेणे सोडणेही ब्रह्मरूपच होते. 1968 नंतर स्वामी यांचे स्वरूपानंदांचे बोलणे अगदी मोजके असे. एखादा दुसरा शब्द बोलून मिनिट दोन मिनिट शांतपणे श्वास घेत हेही कर्म आत्मरूप करता येते. चालतानाही क्षणभर मनात थांबून अनुसंधान राखता येते. अशा प्रकारे ही कर्मे उत्तम प्रकारे धुवून ब्रह्मार्पण करावीत करता येतात. हरी हरी. बराच वेळ बोलत आहे, आता एखादा अभंग ऐकूया. सौभाग्यती निराताई एक चीज जातात देखो मोरी चुरिया करे के गैया. पुढचा प्रश्न आहे अण्णा नातूंचा. छायापरी पार्था स्वधर्मे राहता सकळ काम पूर्णता सहजे होय. आणि आपणयावचिका स्वधर्मे राहता जे पावे ते निवांता सावणी जावे. या दोन्ही ओव्यामधील नेमका फरक काय आहे तो समजून येत नाही. कृपया समजावून सांगावा ही विनंती. असा प्रश्न आहे. छायापरी म्हणजे भक्ती प्रेम बोधासहित स्वधर्माने जो राहतो म्हणजे वर्तन करतो तो त्याच्याप्रमाणे वर्तन करणे. असे वर्तन म्हणजे कर्माचरण. मी माझे सोडून देऊन फलाशा राहील आणि अनुसंधान राखून की मी तो आत्माच आहे असं करणे किती अवघड आहे. किती जण करतात? जे कुणी करत असतील त्यांना या ओवीचा पुढचा भाग सकळ काम पूर्णता सहजे होय हा वाचायची सुद्धा गरज नाही. कारण त्यांना सकळ काम पूर्णता सहज होतात. स्वधर्मात कर्माचरण करताना काही न्यून राहते व त्यामुळे अशांती येते. हे बरोबर आहे. केवळ रामकृष्णासारख्या परमहंसांची कर्मे सकळ काम पूर्णता सहजे होत असत. आपली कर्मे निर्दोष होऊ शकत नाही. भगवंतांनीच मान्य केलं हे. आणि कामना सकळ पूर्ण झाल्या नाहीत की अशांती येणारच. म्हणून मग आपल्याला यथामती यथाशक्ती करून जे काही प्राप्त होईल ते निवांता साहोनी जावे. स्वधर्माचरण अतिशुद्ध असणे कितीतरी अवघड आहे. बघा साधा साध्या बोलने के उदाहरण था। कठोर बोलने हे तर पापच आहे, गोड मृदू बोलावे म्हणजे 100 मार्कने तिथे अपेक्षा, तसे न जमेल तर 80 चांगले, 60 मिळाले तरी फर्स्ट क्लास, त्याच्याही खाली 35 मिळाले तरी 5 दोन गोड करा पेढ्याना। परंतु बहुतेकांची इथले लोक सोडून नापासातच जन्म होईल असे बोलतात। असो, सकळ काम पूर्णता फक्त संतांच्याच बाबतीत झालेल्या दिसतात। काही करायचे राहिले राहून गेले असे कोणत्याही संतांच्या बाबतीत नाही। कृतम कृत्यम प्राप्तनीयम प्राप्तम असं असतं, या उलट आपला आहे। 50,000 वर्षी गृहस्थाश्रम संपला, पुढे वानप्रस्थाश्रम हे स्वाभाविक झाल्यास सकळ काम पूर्णता, अन्यथा तळमळ। एवढी वर्षे संसार करूनही काही करायचे राहून गेले कसे? जसं जसं वय वाढेल तसं तसे निरतिशय आनंदातही वाढ होत गेली पाहिजे। फावल्या त्या करू चेष्टा तुकोबा, पण प्रत्येक खेळणे म्हणजे चेष्टा नव्हे, न्यून काहीच नाही, अपूर्ण नाहीच काही, असं सहसा होत नाही। मोठ्या मोठ्यांनाही फळ भोगावे लागले आहेत, लागत आहेत। नाही झाली सकळ काम पूर्णता तर मग काय करणार? आता जे पावे ते निवांता चिडचिड न करता शांतपणे सहन करावे। सवय अशी करावी की माझ्या शक्ती बुद्धीप्रमाणे हे कर्म पार पडले। ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु। आपण आतापर्यंत संतांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले। सभपणी जिथे केले तिथे सामान्यांचे काय? काय म्हणता? सभप म्हणजे कोण? मला कुणीतरी आरके शिक्षकांनी सांगितले की हे तथासाठी सभप म्हणजे हरभरे भरडण्यात पटाईत। गिरणीत जसे हरभरे भरडण्यात येतात तसे यांचे प्रवचन असो ही टीका नाही, पण कर्मार्थ अन्यथा करू नये। करायचा तर यावत कर्मे गीता ज्ञानेश्वरी सांगितल्याप्रमाणे करावेत। आपल्या सर्व शक्तीनिशी एवढे करूनही नियम राहिलेच तर ते निवांत साधून जावे। हरिओम तत्सत। बोला पुंडलिक जगदत स्वामीने आजच्या सत्संगाचा समारोप।
आज वस्तुत आपल्या इथं सद्भक्त स्वरूप माधवीताई जोशी या अभंग गायनासाठी येणार होत्या। आज सकाळी त्यांचा फोन आला की त्यांचा आवाज बसलेला आहे, त्यामुळे आपला नेहमीचा सत्संगाचा कार्यक्रम होईल। तथापि माधवीताई जोशींच्या शिष्या सौभाग्यवती अमृता कुलकर्णी आलेले आहेत, तर ते आपल्या इथं एक अभंग म्हणतील।
पंधरी सा देव बहुत कोवळा सगुण सगुण सारथी सर्वांचा साक्षीभूतचे सारथी सर्वांचा साक्षीभूताचे संकटे जायाचे गजेंद्राशी संकटे जायाचे गजेंद्राशी पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सगुण सावळा गजेंद्राची रक्षी गणिका उत्तरी भिल्लिनी से करी करे भक्षी गजेंद्राची रक्षी गणिका उत्तरी भिल्लिनी से करी करे भक्षी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सगुण सावळा सारथी भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी नामा म्हणे हरी गोडमानी नामा म्हणे हरी गोडमानी पंढरीचा देव पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सगुण सावळा
जल जइयो
ऐसो प्रजा सुनी एक राजा बिना प्रजा सुनी एक राजा बिना राज सुना एक न्याय बिना राज सुना एक न्याय बिना संगीत सुना एक सुर बिना संगीत सुना एक सुर बिना सुर सुना एक ताल बिना सुर सुना एक ताल बिना जल गई लो ऐसो जीवन भजन कहत कबीरा सुनो भाई साधो कहत कबीरा सुनो भाई साधो जीवन सुना एक राम बिना जीवन सुना एक राम बिना जल गई लो है तो जीवन
अभी मारो प्रणाम अधर मधुर धरी बंसी बजा
अधर मधुर धरि बंसी बजावा रिझिर झावा ब्रज नारी रिझिर झावा ब्रज नारी बाके बिहारी प्रणाम प्रणाम देखा मोहा मीरा या देखा मोहा मीरा मोहन गिरिधर वारी मोहन गिरिधर वारी बाके बिहारी प्रणाम प्रणाम
आत्मदर्शनासाठी केलेले प्रयत्न तुमचा साधन फळाची आशा होत नाही का? असा प्रश्न आहे. आत्मदर्शन या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या स्वतःची आपल्याला स्वतःच्या शुद्ध स्वरूपाची शुद्ध अविनाशी अस्तित्वरूप चैतन्यरूप अशा स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे आत्मदर्शन, जे मुळातच आहे. पण आपण देहभावाशी एकरूपता साधलेली असते, ती जाऊन देह मन आणि बुद्धी याच्याही अधिष्ठानभूत याच्याही पुढाशी असणाऱ्या मी अशा सहज भावानी स्फुरत राहणाऱ्या अशा आपल्या स्वतःच्याच स्वरूपाशी तादात्म्यता पाहून म्हणजे आत्मदर्शन आहे. दर्शन हा जरी शब्द असला आणि या शब्दाला डोळ्यांनी पाहणं असा विशिष्ट अर्थ जरी ध्वनित होत असला तरी देखील तशा प्रकारचं हे दर्शन नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते पाहणे ऐसे असे वीरा जैसे न मोडलिया विहिरा आपुलिया उगमी भरवून उठाते, विहीर खणलेली नसताना धरा जसा आपल्या ठिकाणी परिपूर्ण असतो. ना तरी आटलिया अंभ निजबिंबी प्रतिबिंब
पाणी आटल्यानंतर सरोवरात त्या पाण्याचं जे प्रतिबिंब पडत होतं, झाड डोंगर इत्यादी, ते जसे निजबिंबामध्ये स्वरूपाने असतातच, नेहटेका नभी नभ घटा भावी, घटाचा अभाव झाल्यानंतर घटात असलेलं जे नभ असत, आकाश असत, घटाकाश, ते जसं बाहेरच्या आकाशाशी सहजच तादात्म्य पावत, चक्षु निज बुबुळ देखणे, डोळ्यांनी आपल्या स्वतःचं बुबुळ पाहावं, जिभे आपुली तरी चाखणे, तैसे आहे निरीक्षणे येथील ते पै, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दर्शन जरी शब्द असला तरी देखील दर्शनासाठी डोळ्याचा या ठिकाणी उपयोग नाही. एवढंच नव्हे तर कोणत्याच इंद्रियाचा उपयोग नाही. यतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसासह, मनाचाही उपयोग नाही, बुद्धीचा देखील उपयोग नाही. बुद्धी देखील अतिशुद्ध झाली की अतिशुद्ध स्वरूपात तिच्यामध्ये परमात्म्याचा प्रकाश पडतो, बुद्धीने तो जाणला जात नाही. असं असल्यामुळं कोणत्याही इंद्रियाचा मनबुद्धी सहित ज्या दर्शनामध्ये उपयोग नाही, दर्शन हा शब्द भाषेच्या मर्यादेमुळं आलेला आहे, एकरूपता, असा आत्मदर्शन या शब्दाचा अर्थ आहे. असं असल्यामुळं साधारणपणे आत्मदर्शनासाठी केलेले प्रयत्न, दर्शन हा शब्द असल्यामुळं प्रयत्न आले, तशा प्रकारचे हे प्रयत्न मुळातच नाही. एक एक साधनेचा विचार मी तुम्हाला सांगतो, त्याचा अंतरंग विचार असा आहे, कारण त्यांनी कंसात साधना असं म्हटलेलं आहे. ध्यान ही जर साधना झाली तर काहीही न करणं हे ध्यानाचं स्वरूप आहे. मनाने काहीही न करणं, मनाची सगळी कार्य शून्य होणं, बुद्धीचा तर्क आदी सगळी कार्य शून्य होणं आणि इंद्रियांचीही सर्व कार्य शून्य होणं, अशा प्रकारे इंद्रियांची, बुद्धीची आणि मनाची देखील सर्व कार्य शून्य झाल्यानंतर आत्मा आपला आपण प्रगट होतो. मनाच्या कोणत्याही प्रयत्नाने आत्मा प्रगट होत नाही, अथवा बुद्धीच्या कोणत्याही प्रयत्नाने आत्मा प्रगट होत नाही. ध्यानाचा प्रयत्न याचा अर्थ न करण्याचा प्रयत्न आहे. न करणं फार कठीण आहे, करण्याची सवय लागलेली असते, त्यामुळं न करणं ही फार कठीण गोष्ट आहे. आत्मदर्शनासाठी केलेले प्रयत्न साधना फळाची आशा होत नाही का? ही एक गोष्ट अशी आहे की प्रयत्न सोडल्यानंतर मिळते. आत्मदर्शन ही अशी गोष्ट आहे, ज्या ठिकाणी सगळी धराधर बंद होते, ज्या ठिकाणी सगळे प्रयत्न थांबतात, त्या ठिकाणी आत्मा आपला आपण प्रगट होतो. स्वयमेव आविर्भवती असे शब्द आहे. नामस्मरण ही एक साधना घेऊ. आत्मदर्शनासाठी केलेले प्रयत्न याच्यात नामस्मरण ही एक साधना निश्चितपणाने येते. या नामस्मरणाचं स्वरूप असं आहे, अतर्क्य, अचिंत्य, स्मरणामध्ये देखील न येणारा. स्मरण हा जरी शब्द असला तरी स्मरणामध्ये देखील जे आणण्याचं सामर्थ्य नाही, असा परमात्मा अथवा परमात्मा भाव प्रत्येक नामाच्या योगानी आठवणे हे त्याचं प्राथमिक स्वरूप आहे. श्री राम, जय राम, हे शब्द तुम्ही ऐकले, पण या शब्दाच्या पाठोपाठ जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाचं स्वरूप काय आहे? तर अशा प्रकारचं नाम चालू असताना अतर्क्य, अचिंत्य, अज्ञेय, सच्चिदानंद अशा वस्तूचं जे स्मरणात देखील येत नाही अशा आत्मवस्तूचं स्मरण हा नामस्मरणाचा प्रयत्न आहे. नामी याचा अर्थ ज्याचं नाम आहे तो परमात्मा, नामधारक याचा अर्थ मी, नाम घेणारा, आणि नाम म्हणजे ही मधली नाम घेण्याची पद्धत किंवा प्रक्रिया. नामधारक प्रत्येक नाम घेत असताना आपल्या स्वतःलाही ओलांडून, म्हणजे आपल्या मनबुद्धीला देखील ओलांडून, ज्याच्याविषयी स्मरण करता येत नाही अशा परमात्मा वस्तूचं स्मरण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा नामस्मरण साध्य होत. म्हणून तर नाम ही फार सोपी साधन आहे, पण नामस्मरणाने पलीकडे गेलेले हाताच्या बोटावरच मोजता येतील असे. ध्यानाच्या बाबत परमार्थियांमध्ये देखील असा एक संशय आहे, समज आहे की ध्यान हे कठीण आहे आणि नाम तुलनेने सोपं आहे असं स्वैर भाषेत बोललं जातं. काय सोपं आहे नामस्मरणामध्ये? राम नाम इतनी दूर है जितनी लंबी खजूर, चढे तो पीबे रामरस गिरे तो चकनाचूर, असं कबीर म्हणतात. इतकं सोपं नाहीये की प्रत्येक नाम घेत असताना आत्मवस्तूचंच स्मरण व्हावं, परमात्मा वस्तूचंच स्मरण व्हावं आणि बाकी कशाचंच स्मरण होऊ नये. स्थूल वस्तूंचं सगळं स्मरण जर चित्तातून नाहीच झालं तर सूक्ष्म किंवा अनाकलनीय किंवा अतर्क्य वस्तू आहे तर त्याच्या स्मरणाला फारसा अर्थ राहत नाही, त्यामुळे स्मरण करण्याची शक्तीच संपून जाते आणि नाम घेणारा त्या वस्तूशी तदाकार होऊन राहतो. मुख्यतः ध्यान आणि नाम या दोन साधन आहेत. पूजा ही एक आत्मदर्शनासाठी केलेल्या प्रयत्नातला एक प्रकार आहे. आता पूजा फारच झटपट केली जाते, नाहीतर पूजा हा एक तासा दीड तासाचा विधी असायचा. आमच्या लहानपणी कित्येक घरांमध्ये चाललेली पूजा आम्ही पाहायचो, खेड्यात राहिलेलो होतो. चांगल्या चांगल्या कुटुंबांमध्ये जी पूजा होती सोळ नेसून कितीतरी उपचारांसह अत्यंत पवित्र भावाने पूजा केली जात असे, पण या पूजेचंही अंतरंग पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा असंच आहे. प्रतिमेची पूजा करताना म्हणजे हा साधनेचा प्रयत्न आहे, पण आपण ज्याची पूजा करतो आहोत ज्याला मान नाही अशाला आपण अत्यंत सीमित करून आपल्या देव्हाऱ्यामध्ये बसव. जो विश्वरूप आहे ओम विश्वम विष्णु वशटकार हा फारच मोठा व्यापक सर्व विश्वात आत बाहेर भरून राहिलेला असा विष्णू आम्ही आमच्या शाळीग्रामात कल्पला. ही फार मोठी अघटित घटना आहे, त्यामुळे त्या शाळीग्रामाला स्नान घालताना, त्याला गंध लावताना, त्याला फूल वाहताना, खरं म्हणजे ज्याला स्नान घालू शकत नाही, ज्याला गंध वाहू शकत नाही, ज्याला फूल वाहण्याची सोय नाही अशा परमात्मा वस्तूला आपण पाहतो आहोत आणि आपण अर्पण भावाने त्याला काही अर्पण करतो आहोत अशा भावनेने ती प्रतिमा पूजा घेत असताना आपल्या ठिकाणी अंतरात्म्याचा भाव निर्माण होतो. आपला अंतरात्मा परमात्म्याशी तदाकार होण्याची प्रक्रिया सुरू होते. ही पूजा कमी जणांना करतो. त्यामुळे मुळातच आत्मदर्शनासाठी जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न देह मन बुद्धीला ओलांडण्याचे आहेत. आत्मदर्शनासाठी कोणतेही प्रयत्न नाही. आत्मदर्शन हे स्वयंसिद्ध स्वतःसिद्ध असंच आहे. आत्मदर्शनासाठी प्रयत्न, आत्मा हा कोणत्याही कर्माचं अथवा साधनेचं फळ म्हणून लाभत नाही. तुम्ही चकित व्हाल हे ऐकून, पण कोणत्याही साधनेचं फळ नसून साधना करताना स्वतःलाही विसरल्यानंतर स्वतःसिद्ध अशी गोष्ट प्राप्त होणं असं त्याचं स्वरूप आहे. आत्मदर्शनाबद्दल एवढं सांगितल्यानंतर आणि आत्मदर्शनाच्या साधनेचं अंतरंग तुम्हाला सांगितल्यानंतर आता परत एकदा प्रश्न वाचूया. आत्मदर्शनासाठी केलेले प्रयत्न साधना फळाची आशा होत नाही का? आत्मदर्शनासाठी केलेले जे प्रयत्न आहेत, उदाहरणार्थ ध्यान, या ध्यानामध्ये जर सतत फळाची आशा असेल तर ध्यान लागतच नाही. ही अडचण आहे. तुम्ही जर सतत ध्यानामध्ये आठवाल की माझं ध्यान चांगलं झालं पाहिजे आणि मला याच बैठकीत परमात्म्याशी तदाकार व्हायचं आहे, तर हे चिंतन मनाखेरीज अशक्य असल्यामुळं तुम्ही मन सतत जागरूक ठेवता आणि या जागरूकतेमुळंच तुमचं ध्यानच चांगलं लागत नाही. मनात उठणाऱ्या प्रत्येक विचाराकडे साक्षीत्वानी पाहणं हे जे ध्यानाचं स्वरूप आहे, प्रत्येक वृत्ती सोडून देणं हे जे ध्यानाचं स्वरूप आहे, तिथंच पहिला अडथळा निर्माण झाल्यामुळं ध्यानच घडत नाही. त्यामुळं आत्मदर्शन फार दूर झालं. फळाची सारखी अपेक्षा जर ध्यानात कराल तर ध्यानात तुम्हाला काहीही जमणार नाही. ध्यानाच्या बैठकीच्या आधी मान्य आहे एक वेळ की तुम्ही संकल्प कराल की मी परमात्म्याशी एकरूप होऊ इच्छितो, मात्र ध्यानाच्या प्रयत्नाच्या वेळेला काही नसलं पाहिजे. आणि हे सर्व साधनांना लागू आहे. नामाच्या वेळेला देखील हेच अपेक्षित आहे. नामाच्या वेळेला हा विचार नकोय की रामाचं दर्शन हवंय, रामरूप व्हायला हवंय, याच्याऐवजी प्रक्रियेने आपोआपते होतो. ध्यानाची प्रक्रिया साधली की फळ हे कर्माला लागू नसल्यामुळं साधना ही देखील कर्मच आहेत एक प्रकारे. आणि त्या कर्माला जी कर्मबंधनं म्हणून सांगितलेली आहेत ती सगळी कर्मबंधनं जशीच्या तशी लागू आहेत. भगवद्गीतेत फार महत्वाचा एक श्लोक आलेला आहे, कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे, हा त्याचा शेवट चौथ्या अध्यायातला श्लोक आहे. एवं बहुविधा यज्ञाः वर्तता वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसी विमोक्षते विमोक्षसी. हा जो श्लोक आहे, या श्लोकाची पार्श्वभूमी अशी आहे की या श्लोकाच्या आधीचे चार पाच श्लोक अनेक प्रकारच्या साधना सांगितलेले आहे. विकर्म असं चौथ्या अध्यायात त्याला नाव भगवंतांनी दिलं. आणि विकर्म म्हणजे विशेष प्रकारची केलेली कर्म अर्थात साधना भगवंतांनी सांगितल्या. आणि या साधनांना देखील एवं बहुविधा यज्ञाः वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे, ही जी साधनारूपी यज्ञ ज्याला म्हटलेलं आहे हेही कर्म प्रकारच आहेत. आणि जसं ब्रह्मदेवानी सर्व सृष्टी निर्माण केली आणि अर्थात जग कर्म करायला लागलं, तसं ही साधनारूपी कर्म देखील कर्म प्रकारच समजावे. याच्यावर विनोबांनी अतिमार्मिक टीप दिलेली आहे. विनोबा असं म्हणतात, पहिलं म्हणजे साधना हे कर्मांपासून कोणताही वेगळी गोष्ट नसून कर्मातच मोडणारी गोष्ट आहे. जसं ऑफिसला जाणं, घरातली कामं करणं, तशाच प्रकारे साधना हे देखील एक कर्माचा भाग आहे. ध्यान ही देखील एक वृत्ती आहे, अर्थात कर्मच आहे. सुरुवातीला ध्यान ही वृत्तीच आहे आणि त्या वृत्तीने निवृत्त व्हायचं आहे. सर्व प्रकारच्या साधना हे कर्म प्रकार समजा. दुसरी अशी महत्वाची टीप दिलेली आहे त्यांनी की कर्म प्रकार असल्यामुळं कर्मातले सगळे दोष साधनांना जसेच्या तसे लागू आहे. कर्मांचे दोष कोणते? तर अहंकर्तृत्व आणि फलभोक्तृत्व हे दोन भाव, म्हणजे मी करेन आणि त्याचं फळ मी भोगेन, हे जसं कर्मयोगामध्ये बाधक बंधनात्मक तसं साधनेमध्ये देखील मी साधना करतो असं जर कोणी म्हणायला लागला छातीवर हात ठेवून, नम्रपणाने सांगायची गोष्ट आहे, बाधक आहे. कर्माचा अहंकार जसा बाधक तसं साधना साधनेच्या कर्माचा अहंकार देखील बाधक आहे आणि ही साधना देखील फळाकडे लक्ष ठेवून करू नये, जर केली तर फळ मिळणार नाही उघड आहे. कारण साधनेनी मिळणारं फळ आहे हे बाह्य कर्मापेक्षाही जास्त अंतरंग असल्यामुळं, त्याचा मनाशीच संबंध असल्यामुळं फळाची केवळ सतत आकांक्षा यांनी देखील ते फळ मिळण्यापासून तुम्ही दूर राहा, असं दुसरं महत्वाचं सूचन विनोबांनी केलेलं आहे. आणि तिसरं एक महत्वाचं सूचन त्यांनी याच्यावर टीप देताना केलं हे गीताई चिंतनिकेमध्ये आहे. तिसरं सूचन असं आहे की कर्म प्रकार असल्यामुळं साधना साधनेमध्ये आपण जो वेळ व्यतीत करू तो कर्मकारणी लागला असं समजावं, तो वेळ वाया गेला असं समजू नये. म्हणजे जे असं म्हणतात की बसून उपयोग काय, समजा 200 लोक एक तास बसले तर किती मॅन आवर्स वाया गेले, असं जे कर्म करायला पाहिजे आणि कर्मामुळेच प्रगती होते असं समजणारी जी मंडळी आहे, याचं कारण ध्यानासारखं कर्म अथवा साधनेसारखं कर्म केल्यानंतर जी मनाला शांती तृप्ती मिळते, जे सर्व इंद्रियांना देखील समाधान मिळतं, बुद्धीला स्थिरता येते, त्यामुळं पुढची कर्म अधिक उत्तम व्हावी यासाठी ही पूर्वतयारी समजावी. हा वेळ कर्मकारणीच गेला, तो वाया गेला असं धरू नये. जसा एखादा कारागीर सुतार तुमच्या घरी कामाला आल्यानंतर प्रथम धार लावण्यात थोडा वेळ 15 मिनिटं घालतो आणि मग कामाला सुरुवात करतो, हे हत्याराला धार लावण्याचं काम हे पुढच्या कामाला पूरक आणि पोषक असून तो वेळ त्यांनी वाया घालवला असं समजू नका. असं जसं असावं तसंच ध्यानाला बसण्याचा अथवा उपासनेचा पूजेचा नामस्मरणाचा जो वेळ आहे तो वेळ केवळ कर्माचा विचार करणाऱ्यांनी देखील तो वेळ वाया जातो असं समजू नये, असं विनोबांनी म्हटलं. त्याच्यात 2 नंबरची जी टीप आहे तर ती टीप अशीच आहे की फळाची जर आशा केली साधनेमध्ये अतिरिक्त आशा सतत न विसरणार असं फळाचं चिंतन, तर म्हणून समर्थांनी ते आठवितात विसरिजे विसरोनी नाठविजे जाणवनिया नेणीजे परब्रह्मते, येथे उपाय तोची अपाय आणि अपाय तोची उपाय हे अनुभवे विण काय उमजो जाणे असं म्हटलंय. उपाय करायला गेलं म्हणजे फळ मिळवायला गेलं तर होतच नाही, काहीच होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील येथे जाणीव करी तो की नेणे आठिलेपणे मिरवी त्याची उणे, आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही असं म्हटलेलं आहे. असं असल्यामुळं फळाकडे लक्ष ठेवून म्हणून असा विश्वासच ठेवावा की अचूक कर्माबरोबर फळ हे येतच, म्हणून फळाचं विशिष्ट चिंतन वेगळं चिंतन करू नये हा पहिला विचार मी तुम्हाला सांगतो आहे. आणि दुसरा विचार असा आहे की मला आत्मज्ञान व्हावं देवदर्शन व्हावं मी परमात्म्याशी तदाकार व्हावं अशा प्रकारचा जो विचार आहे त्या विचाराला फळ कामना या अर्थाने जे म्हटलेलं आहे तसं कधीच समजू नये. काम किंवा कामना किंवा फळ हा जो शब्द आहे हा विशिष्ट सांसारिक इच्छांना लागू आहे. परमार्थामध्ये परमात्म प्राप्ती व्हावी हा जो विचार आहे हा विचार आत्मस्वातंत्र्याशी किंवा आत्म्याशी समरस होण्याच्या मूळ इच्छेशी सुसंगत असल्यामुळं तशी मूळ धारणा किंवा मूळ संकल्प मात्र निश्चितच असावा. उपासनेला देखील सुरुवातीला उद्देश असावा, नामस्मरणाला उद्देश असावा, पण प्रत्येक नाम घेताना तो आठवू नये. ध्यानाला उद्देश जरूर असावा, आत्मदर्शन हाच उद्देश असावा, पण ध्यानाच्या प्रत्येक क्षणाला आता कधी होईल, आता तो दिसेल का, अशा प्रकारचा भाव नसावा. आपण करावं गुरुपदिष्ट मार्गाने आपण करतो आहोत तेव्हा जसा चालतो आहे तेव्हा रस्ता माग पडतो आहे याची खात्री बाळगावी. तसं ध्यान करतो आहे याचा अर्थ असाच की इंद्रियांना बाजूला सारायला, मनाला बाजूला सारायला, चित्ताचं अचित्त व्हायला या प्रयत्नाला सुरुवात झालेली आहे. आपल्याला जमवायचं हेच की मन देखील घालवणे. येईल तो विचार, अगदी आत्मदर्शन कधी घेईल, आत्ता नको, ध्यानाच्या वेळेला हा विचार नको. प्रत्येक विचाराचा त्याग करणं आणि मनापासूनच बाजूला होणं, आपण म्हणजे शुद्ध मी, इंद्रिय मन आणि बुद्धी याला जो चिकटलेला आहे तो डिटॅच होण्याचा प्रश्न आहे. असं असल्यामुळं कोणत्याच विचारात न अडकणं, सर्व विचाराला सोडून देणं हेच अगत्याचं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की नायम आत्मा बलहीनेन लभ्या, बल कोणते, शारीरिक की बौद्धिक असं म्हटलेलं आहे. हे जे बळ आहे हे शरीराचं देखील नाही आणि बुद्धीचं देखील नाही. शरीराला देखील शरीरामुळे बळ येत नाही, बुद्धीला देखील केवळ बुद्धीमुळे बळ येत नाही. तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला जे बळ येतं ते बळ शरीर, मन आणि बुद्धी याच्याही आत आहे. आत्म्याचं बळ आहे. तुमच्या एकूण अस्तित्व शक्तीचं बळ आहे. ते बळ शरीराला लाभलेलं असतं, ते बळ बुद्धीला लाभलेलं असतं. त्यामुळं शरीराचं आणि बुद्धीचं बळ तर अपेक्षित आहे, कारण या बळानेच तुमचं शरीर काम करत असतं. त्यामुळं हे बळ नाही असं म्हणण्याचा अर्थ नाही, पण याच्याही पलीकडे एक बळ आहे, त्या बळाकडे मी तुमची दृष्टी वेधू इच्छितो. आणि जेव्हा भगवंत म्हणतात की उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत, आपल्या आत्म्याची अवहेलना अवगणना होता कामा नये, तेव्हा शरीर आणि मन याच्यापेक्षाही आणि कोणाकडे तरी त्यांनी निर्देशित केलेलं आहे. त्याला उद्देशून मी सांगतो की ते जे बळ आहे तर ते बळ खूप महत्वाचं आहे. तिथून मूळ संकल्पापासून जर तुम्हाला करायचं नसेल आणि शरीराने पुष्कळ केलं तरी काही उपयोग होत नाही, बुद्धीने केलं तरी तसा काही उपयोग होत नाही. म्हणून तिथपासून बळाचा विचार करायला लागतो. हे जे बळ आहे हे बळ बुद्धीला देखील, तुमचा जो इंटलेक्ट आहे, मेंदूमध्ये समजून घेण्याची शक्ती आहे, त्या शक्तीला देखील, ज्याला आपल्या वाङ्मयामध्ये खूप चांगला शब्द आहे ओज हा शब्द आहे, तिथून बळ मिळवणं आवश्यक आहे. मायम आत्मा बलहीनेन लभ्या हा असं उपनिषद म्हणतात. जर त्या ठिकाणी विषयाचं चिंतन असेल आणि आत्म्याचा प्रयत्न करत असाल, होणार तुम्ही समग्रतेने त्याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तिथपासून सगळी बळ एकवटण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे शरीराचं बळ नाही असे असे अनेक संत देखील आत्मदर्शन घेताना दिसतात, आत्मदर्शनापर्यंत गेलेले दिसतात. मात्र उपनिषदांना ते अपेक्षित नाहीये, तो चमत्कार आहे असं समजा. ते जे ओज आहे त्या ओजाचा जर पुरेपूर वापर केला तर शरीर बळाचाही प्रश्न नाही, तो आत्मदर्शन गाठू शकतो. त्यामुळं तिथपासून मूळ प्रयत्न तिथपासूनच असायला हवा. पण ही सर्व बळ आवश्यक आहे. विवेकानंद युरोपमध्ये असं म्हणत होते की एक तासभर फुटबॉल खेळा आणि मग ध्यानाला असं म्हणत असत. काही एक शारीरिक व्यायाम आवश्यक आहे. ध्यानाला बसल्यानंतर 15 मिनिटात पाठ दुखते, उठता येत नाही, बसता येत नाही, झोपता येत नाही अशी शरीराची स्थिती असेल तर दीर्घकाळ प्रयत्न करता येत नाही. त्यामुळे ही सगळी बळ आवश्यकच आहेत. बुद्धीचं देखील बळ आवश्यक आहे. बुद्धी अति विषयांकडे जर गेली तर बुद्धीला बळ नाही मिळणार. तसं अहंकाराने बुद्धीचं बळ कमी होतं, वाढतं असा चुकीचा समज आहे. अस्मिता आपल्या बुद्धीविषयी ही आपल्याला व्यवहारात अनेकदा यश मिळवून देते आणि ती असावी असं अनेकांचं मत आहे. पण आत्मदर्शनाच्या प्रयत्नामध्ये बुद्धी ही नम्र लागेल, लीनच लागेल. बुद्धी नसावी असं नाही, पण बुद्धी जरी असली तरी देखील यो बुद्धे हे परतस्तु सहा, बुद्धीलाही न समजणार असं काहीतरी आहे हे बुद्धीला माहीत असलं पाहिजे. बुद्धीच्या बाबत जो अहंकारी असतो तर त्या अहंकारी व्यक्तीचं स्वरूप असं असतं कि त्याला 10-5 वेळेला ऐकल्यानंतरच परमार्थ समजला असं वाटायला, त्याला असं वाटायला लागतं की आता हे समजून सांगायला काही हरकत नाही. अज्ञानी जड जीवांपर्यंत आता आपण अधिकाधिक अभ्यास करावा आणि हे पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. सूक्ष्म बुद्धी, बुद्धी आणि व्यवसायात्मिका बुद्धी याच्यात म्हणून फरक केला जातो. स्थूल बुद्धी जी आहे ती कितीही तरल आणि कितीही उत्तम जरी असली तरी देखील अहंकार युक्त असेल तर ती परमात्म्याला जाण्याला समर्थ होत नाही. त्यामुळे बुद्धी बलिष्ठ होणं याचाही विशिष्ट अर्थ आहे. बुद्धी बलिष्ठ होणं म्हणजे बुद्धी ईश्वर शरण होणं. पारमार्थिक मंडळींमध्ये जर चर्चा चाललेली असेल आणि तो जर म्हणत असेल की तुझ्या बुद्धीला असं वाटतं तर माझ्या बुद्धीला असं वाटतं तर सगळीच चर्चा चुकीच्या पद्धतीने चालली असा अर्थ होतो. अशा प्रकारचे शब्द बाहेर ठीक आहे पण परमार्थामध्ये नाही. म्हणून मदबुद्धी की बुद्धी असा प्रश्न आहे. माझी बुद्धी नव्हे तर बुद्धी हा फार व्यापक शब्द असून ज्या बुद्धीतून उपनिषद स्फुरली, ज्या बुद्धीतून वेद स्फुरले त्या बुद्धीचा तिथे निर्देश आहे. आणि ती बुद्धी म्हणजे बघा ना, ऋषी तर्पणांमध्ये वेद ज्यांनी लिहिले त्यांची नावच त्यांनी लिहिली नाहीत, ते अपौरुषेय झाले. कोणीतरी लिहिलेले आहेत पण आपली नावच लिहावीशी वाटली नाही. इतकी बुद्धी व्यापक आणि स्वतःच्या भावाला सोडून देणारी असेल तेव्हा ती बुद्धी ही बळकट झाली असं म्हटलं जातं. नाहीतर ती बुद्धी स्वकेंद्रित म्हणजे देहाच्या बाबतच केंद्रित राहते. असं असल्यामुळं बुद्धीचं बळ किंवा शरीराचं बळ म्हणजेही नक्की काय हे आपण समजून घ्यायला हवं. त्यामुळं बलहीन जो आहे त्याला आत्मा प्राप्त नाही हे खरंच आहे, पण ते बळ आहे ते बळ ही आपल्या स्वतःच्या पासून निर्माण होणारी गोष्ट अशीच. आणि तिथपासून जितक्या गोष्टींना मिळेल म्हणजे ओज बुद्धीच्या ठिकाणी असावं मग तेही असावं, वेळच्या वेळेला बाहेर यावं ते. निश्चय असावा, निग्रह असावा, विपरीत परिस्थितीमध्ये न डगमगण्याचा भाव असावा. ते कोणतं ते आकाश हे काय वर पडो काहीतरी आहे ना, हा ब्रह्मगोळ जरी उलटून पडला तरी देखील, उलटून पडला तरी चालेल, पण मी तुझीच आस धरेन हे बळ आहे. ब्रह्मगोळ उलटून पडणार नाही पण तुम्ही तुमच्यापाशी एकवटलेलं हे बळ आहे. अशा प्रकारे फार फार बलिष्ठ भाव जेव्हा एकत्र येतात तेव्हा साधनेला थोड्या साधनेने तो सगळं काम पूर्ण करतो. अशाच प्रकारचं अजून एक वचन उपनिषदात आहे, नायम आत्मा प्रवचने न लभ्या न मेधया न बहुनाश्रुतेन। त्यामुळं या सगळ्या प्रवचन करून अथवा प्रवचन ऐकून केवळ तो लागतो असं नाहीये। तो कसा लागतो त्याच्या कृपेनेच तो लागतो। जेव्हा तुमचा अंतरात्माच तुमच्यावर कृपा करतो तेव्हा तो लागतो। आणि त्यांनी जर कृपा केली नाही तर तो लाभतच नाही। त्याला त्यांनी जर कशा प्रकारे कृपा केली तरच लागतो। आणि तो तेव्हा कृपा करतो की जेव्हा तुम्ही इंद्रिय सोडून देता, बुद्धी सोडून देता, मन सोडून देता, आत्म्यापर्यंत पोचता तेव्हा आत्मा कृपा करतो। एरवी आत्मा कृपा करत नाही। यमे वैशा वृणुते ते न लभ्या, याचा अर्थ असा आहे की जेव्हा त्याला आत्माच स्वीकारतो तेव्हाच तो प्राप्त होतो। तुम्ही आत्म्याला धराधर करून, कारण मनाने धरला जात नाही, बुद्धीने धरला जात नाही, इंद्रियांनी धरला जात नाही, पण मन बुद्धी इंद्रियांना विसरा त्याचीच कृपा होते, आत्म्याचीच कृपा होते, त्याला परमात्म्याची कृपा असाही अर्थ केला जातो। यमे वैशा वृणुते याचा अर्थ, पण तो परमात्मा आणि आत असलेला आत्मा हे एकरूपच असल्यामुळं, जसं घटाकाश आणि महदाकाश असं त्याचं स्वरूप असल्यामुळं, तुम्ही घटाला विसरा की त्या परमात्म्याचीच कृपा तुमच्यापर्यंत सरळ सरळ येऊन पोचते आणि त्यालाच मात्र तो प्राप्त होतो। फार चांगले प्रश्न आहे दोन्ही। अजून एक प्रश्न होता की चित्तशुद्धीसाठी काय करावे, मार्गदर्शन मिळावे, पुढच्या वेळेला बघू। एक मिनिट भर आपण ध्यानाला बसूया। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद।